आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.4% राहील असा केंद्र सरकारचा अंदाज. पुणे महापालिकेसाठी भाजपाचा, मुंबईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि कोल्हापूरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. अंबरनाथ आणि अकोट नगरपरिषदेतल्या युतीवरून भाजपा आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराज. जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू. आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून मिळालेल्या कर्जाच्या अटींचं राज्यातल्या 30 पैकी 24 साखर कारखान्यांकडून उल्लंघन. आणि आता बातम्या विस्तारानं. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.4% राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वी हा दर 6.5% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 201 लाख कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात हे उत्पन्न 188 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा सरकारचा अंदाज आहे. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातल्या वाढीमुळे आर्थिक वृद्धीदर 7% पलीकडे जाऊ शकतो असं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीसाठीचं मतदान अवघा आठवडाभरावरती आल्यानं विविध राजकीय पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध करायला वेग घेतला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात प्रचारसभा, आरोप प्रत्यारोप होत आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. 500 चौरस फुटापेक्षा कमी आकाराचं घर असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना मिळकत कर माफ करणार, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना PMPMLचा मोफत प्रवास, 30 वर्षांवरील प्रत्येक पुणेकराची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी, महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो आणि PMP बस प्रवास इत्यादी आश्वासनं या संकल्पपत्रात देण्यात आली आहेत. येत्या 5 वर्षात 12 कार्यक्रम राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या रोजच्या समस्या दूर करण्यासाठी 5 अलार्म 1 काम मोहीम राबवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पाणी टंचाई, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि पर्यावरणाचा ऱ्हास या 5 गोष्टींचा यात समावेश असेल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुंबईतल्या पायाभूत सुविधांचा विकास, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबवणं, जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा, 1 लाख नव्या घरांची निर्मिती आणि SRA योजनेची वेगवान अंमलबजावणी करणार, 700 वर्गफुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी अशी आश्वासनं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहेत. कोल्हापुरात आज काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्ध केला. तातडीची 10,000 रुपयांची वैद्यकीय मदत, स्मार्ट वाहतूक आणि पार्किंगची सोय, आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल, प्रभावी कचरा व्यवस्थापन, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासह कोल्हापुरी चप्पलची पारंपरिक ओळख जपण्यावर भर आणि विमानतळाचं नामकरण छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावावर करण्याचा प्रस्तावाचा या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अमरावतीमध्ये प्रचारसभा घेतली. अमरावतीमधला कचरा प्रकल्प पूर्णत्वास नेणार, भूमिगत वीज वाहिन्यांचं जाळं निर्माण करणार, शुद्ध पिण्याचं पाणी आणि रस्ते उपलब्ध करून देणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. नागपूर महानगरपालिकेत भाजपा सत्तेत आल्यापासून नागपूर मेट्रोला 2.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, त्यामुळे नागरिकांनी भाजपा सोडून कुठल्याही पक्षाला मतदान करावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केलं. या निवडणुकीत दबाव तंत्र मोठ्या प्रमाणात वापरलं जात असून प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वालाच भाजप आव्हान देत आहे असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयार केलेल्या प्रचारगीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे. या गीतात भगवा या शब्दाचा उपयोग करण्यात आला होता. धार्मिक प्रतीकांचा राजकीय प्रचारात वापर करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे, त्यामुळे हा शब्दप्रयोग नियमांच्या विरोधात असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपनं काँग्रेसची तर अकोट नगरपरिषदेत भाजपनं MIMशी युती केली आहे. या प्रकरणी भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेला डावलून भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अंबरनाथ विकास आघाडी तयार केली आहे. तर अकोला जिल्ह्यात अकोट इथं एमआयएम बरोबर समझोता केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून कोणत्याही परिस्थितीत हे समझोते खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलंय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्याकडून खुलासा मागवलाय. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. काँग्रेसनं अंबरनाथमधल्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलंय. कार्यकारिणी बरखास्त करण्याचा तसंच कार्यकारिणीच्या अध्यक्षांना निलंबित करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय. भाजपासोबतची युती चुकीची आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात मोहळा या गावात मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडणाऱ्या हिदायत पटेलांवर हल्लेखोरानं धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. राजकीय आणि कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा आरोप हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी केला आहे. हल्लेखोराला जवळच्या पणज या गावामध्ये गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यानं ही हत्या झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातल्या 24 साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून मिळालेल्या कर्जाचा उपयोग इतर कामांसाठी केल्याचं महामंडळाला आढळून आलं आहे. राज्यातल्या 29 कारखान्यांना महामंडळानं 4,355 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप केलं आहे. त्यांनी कर्जाचा वापर कशासाठी केला याची पाहणी जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांनी केली. त्यामध्ये 21 साखर कारखान्यांनी कर्जवाटपाच्या नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याचं तर 3 कारखान्यांनी काही प्रमाणामध्ये उल्लंघन केल्याचं महामंडळाला लक्ष आलं. या कारखान्यांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारनं साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. कर्जाचा गैरवापर झाला आहे का याची तपासणी करून त्यांच्यावरती करायच्या कारवाईची शिफारस करण्यासाठी सरकारनं या समितीला 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. नाशिक जिल्ह्यात आंबेगन शिवारात झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 6 महिला जखमी झाल्या. जखमींपैकी 4 महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी विकसित भारत जी रामजी योजना केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येत आहे. या योजनेविषयी धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी श्रीकांत जोशी यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया दिली.
जी राम ही केंद्र सरकारची संकल्पना अतिशय चांगली आहे. याच्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध होतो, बाहेर जायची गरज पडत नाही आणि ग्रामपंचायतीला भरपूर अधिकार दिल्यामुळे आपल्या आपल्या ग्रामपंचायतच्या क्षेत्रातच आपल्याला काम मिळते. त्यामुळं एक चांगलंच काम करायला ही नाही तर बाहेर गावी जायचं राहायचं खायचं तिथं त्यांचा पगार पडत नाही त्यांनी गावाकडे काय पाठवलं नाही.
हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट तर मराठवाड्यामध्ये किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथे 7.6 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.4% राहील असा केंद्र सरकारचा अंदाज. पुणे महापालिकेसाठी भाजपाचा, मुंबईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि कोल्हापूरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. अंबरनाथ आणि अकोट नगरपरिषदेतल्या युतीवरून भाजपा आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराज. जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू. आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून मिळालेल्या कर्जाच्या अटींचं राज्यातल्या 30 पैकी 24 साखर कारखान्यांकडून उल्लंघन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.